ಆಕಾಶವಾಣಿ ಮುಂಬೈ. ಕೌಸ್ತುಭ ಪಟೈತ್ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಬಾತ್ಮ್ಯಾ ದೇತ ಆಹೆ. ಠಳಕ್ ಬಾತ್ಮ್ಯಾ. ರಾಷ್ಟ್ರಪತಿಂಚ್ಯಾ ಅಭಿಭಾಷಣಾವರಚಾ ಆಭಾರ ಪ್ರಸ್ತಾವ ಆಜ್ ಲೋಕಸಭೆತ್ ಆವಾಜಿ ಮತದಾನಾನ ಮಂಜೂರ್. ಆಭಾರ ಪ್ರಸ್ತಾವವರಚ್ಯಾ ಚರ್ಚೆಲಾ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಆಜ್ ರಾಜ್ಯಸಭೆತ್ ಉತ್ತರ ದೇಣಾರ್. ಆಪ್ ಆಧಾರಿತ ವಾಹನ ಸೇವಾ ದೇಣಾರಿ ಸುವಿಧಾ ಭಾರತ್ ಟ್ಯಾಕ್ಸಿಚ ಉದ್ಘಾಟನ್ ಕೇಂದ್ರೀಯ ಸಹಕಾರ ಮಂತ್ರಿ ಅಮಿತ್ ಶಾಹ ಯಾಂಚ್ಯಾ ಹಸ್ತೆ. ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಜಿಲ್ಲಾ ಪರಿಷತ್ ಪಂಚಾಯತ್ ಸಮಿತಿ ನಿವಡಣುಕೆಸಾಠಿಚಾ ಪ್ರಚಾರಾಚಾ ಆಜ್ ಶೇವಟಚಾ ದಿವಸ್. ಆಣಿ 19 ವರ್ಷಾಂಖಾಲಿಲ್ ವಿಶ್ವಚಷಕ ಕ್ರಿಕೆಟ್ ಸ್ಪರ್ಧೆಮಧ್ಯೆ ಭಾರತಾಚಾ ಅಂತಿಮ ಫೇರಿತ್ ಪ್ರವೇಶ. ರಾಷ್ಟ್ರಪತಿಂಚ್ಯಾ ಅಭಿಭಾಷಣಾವರಚಾ ಆಭಾರ ಪ್ರಸ್ತಾವ ಆಜ್ ಲೋಕಸಭೆನ ಆವಾಜಿ ಮತದಾನಾನ ಮಂಜೂರ ಕೇಲಾ. ರಾಷ್ಟ್ರಪತಿಂನಿ 28 ಜಾನೆವಾರಿಲಾ ಸಂಸದೆಚ್ಯಾ ದೋನ್ಹೀ ಸಭಾಗೃಹಾಲಾ ಸಂಬೋಧಿತ ಕೇಲ ಹೋತ. ಆಭಾರ ಪ್ರಸ್ತಾವ ಮಂಜೂರಿಚಾ ಪ್ರಸ್ತಾವ ಭಾಜಪ ಖಾಸದಾರ ಸರ್ಬಾನಂದ ಸೋನೋವಾಲ್ ಯಾನ್ನಿ ಮಾಡ್ಲಾ, ತ್ಯಾಲಾ ತೇಜಸ್ವಿ ಸೂರ್ಯಾ ಯಾನ್ನಿ ಅನುಮೋದನ ದಿಲ. ತ್ಯಾಆಧೀ ವಿರೋಧೀ ಪಕ್ಷಾಚ್ಯಾ ಸದಸ್ಯಾನ್ನಿ ಕೇಲೆಲ್ಯಾ ಘೋಷಣಾಬಾಜಿಮುಳೆ ಆಜ್ ಲೋಕಸಭೆಚ ಕಾಮಕಾಜ ಆಧೀ ದುಪಾರಿ 12 ಆಣಿ ನಂತರ ದುಪಾರಿ 2 ವಾಜೆಪರ್ಯಂತ ತಹಕೂಬ ಕರಣ್ಯಾತ್ ಆಲ. ಸಭಾಗೃಹಾಚ ಆಜಚ ಕಾಮಕಾಜ ಸುರು ಝಾಲ್ಯಾವರ ಸಭಾಪತಿ ಓಂ ಬಿರ್ಲಾ ಯಾನ್ನಿ ವಿರೋಧೀ ಪಕ್ಷಾಚ್ಯಾ ಸದಸ್ಯಾಂಚ್ಯಾ ಕಾಲಚ್ಯಾ ವರ್ತನಾವರ ನಾಪಸಂತಿ ವ್ಯಕ್ತ ಕೇಲಿ. ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಹೆ ಕಾಲ ರಾಷ್ಟ್ರಪತಿಂಚ್ಯಾ ಅಭಿಭಾಷಣಾವರಲ್ಯಾ ಆಭಾರ ಪ್ರಸ್ತಾವವರಚ್ಯಾ ಚರ್ಚೆಲಾ ಉತ್ತರ ದೇಣಾರ ಹೋತೆ. ಮಾತ್ರ ಭಾಷಣ ಸುರು ಹೋಣ್ಯಾಪೂರ್ವೀಚ ವಿರೋಧೀ ಪಕ್ಷಾಚೆ ಸದಸ್ಯ ಘೋಷಣಾಬಾಜಿ ಕರತ್ ಸತ್ತಾಧಾರಿ ಬಾಕಾಂಕಡೆ ಧಾವಲೆ. ಹೆ ವರ್ತನ ಸಭಾಗೃಹಾಚ್ಯಾ ಮರ್ಯಾದೆಚ ಉಲ್ಲಂಘನ ಅಸಲ್ಯಾಚ ಸಭಾಪತಿ ಮ್ಹಣಾಲೆ. ಆಜ ದಿವಸಾಚ್ಯಾ ಸುರುವಾತಿಲಾ ಪ್ರಶ್ನೋತ್ತರಾಚಾ ತಾಸ ಸುರು ಝಾಲ್ಯಾವರ ಸಭಾಗೃಹಾತ ಗದಾರೋಳ ವಾಢತ್ ಗೆಲ್ಯಾಮುಳೆ ಸಭಾಪತಿಂನಿ ಕಾಮಕಾಜ 12 ವಾಜೆಪರ್ಯಂತ ತಹಕೂಬ ಕೇಲಂ. ತಸಂಚ ದುಸರ್ಯಾಂದಾ ಕಾಮಕಾಜ ಸುರು ಝಾಲ್ಯಾವರಹೀ ಗದಾರೋಳ ಸುರುಚ ರಾಹಿಲ್ಯಾನ ಕಾಮಕಾಜ 2 ವಾಜೆಪರ್ಯಂತ ತಹಕೂಬ ಕರಣ್ಯಾತ್ ಆಲಂ. ರಾಷ್ಟ್ರಪತಿಂಚ್ಯಾ ಅಭಿಭಾಷಣಾಬದ್ದಲ್ ಆಭಾರ ಪ್ರಸ್ತಾವವರಚ್ಯಾ ಚರ್ಚೆಲಾ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಆಜ ರಾಜ್ಯಸಭೆತ್ ಉತ್ತರ ದೇತೀಲ್ ಅಶೀ ಮಾಹಿತಿ ಸಂಸದೀಯ ಕಾಮಕಾಜ ಮಂತ್ರಿ ಕಿರೇನ್ ರಿಜಿಜು ಯಾನ್ನಿ ದಿಲಿ. ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಕಾಲ ಲೋಕಸಭೆತ್ ಹೆ ಉತ್ತರ ಸಾದರ ಕರಣಾರ ಹೋತೆ. ಮಾತ್ರ ಸಭಾಗೃಹಾತ ಗದಾರೋಳ ವಾಡತ್ ಗೆಲ್ಯಾನ ಕಾಮಕಾಜ ತಹಕೂಬ ಕರಣ್ಯಾತ್ ಆಲ ಹೋತ. ರಾಜ್ಯಸಭಾ ಹೆ ಏಕಚ ಸಭಾಗೃಹ ನಸೂನ್ ಲೋಕಸಭಾ ಆಣಿ ರಾಜ್ಯಸಭಾ ಮಿಳೂನ್ ಸಂಸದ್ ಬಂತೆ ಅಸಂ ಮ್ಹಣತ್ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರ್ಯಾನ್ನಿ ಕೇವಳ ರಾಜ್ಯಸಭೆತ್ ಭಾಷಣ ಕರಣ್ಯಾಲಾ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಅಧ್ಯಕ್ಷ ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ್ ಖರ್ಗೆ ಯಾನ್ನಿ ಆಕ್ಷೇಪ ಘೇತ್ಲಾ. ಯಾವರ್ ಸರ್ವ ಸದಸ್ಯಾಂನಾ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರ್ಯಾಂಚ ಭಾಷಣ ಐಕಣ್ಯಾಚಿ ಇಚ್ಛಾ ಆಹೆ, ಮಾತ್ರ ಕಾಂಗ್ರೆಸ್ಲಾ ನಾಹೀ ಅಸಂ ಪ್ರತ್ಯುತ್ತರ ಮಂತ್ರಿ ಕಿರೇನ್ ರಿಜಿಜು ಯಾನ್ನಿ ದಿಲಂ. ರಾಜ್ಯಸಭೆತಲೆ ವಿರೋಧಿ ಪಕ್ಷನೇತೆ ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ್ ಖರ್ಗೆ ಯಾನ್ನ ಸಭಾಗೃಹಾತ್ ಮಾಜಿ ಲಷ್ಕರ್ ಪ್ರಮುಖ ಎಂ ನರವಣೆ ಯಾಂಚ್ಯಾ ಪುಸ್ತಕಾತ್ಲಾ ಮಜಕೂರ್ ವಾಚೂನ್ ದಾಖವಾಚಿ ಪರವಾನಗಿ ನಾಕಾರಣ್ಯಾತ್ ಆಲಿ, ತ್ಯಾಮುಳೆ ವಿರೋಧಿ ಪಕ್ಷಾಚ್ಯಾ ಸದಸ್ಯಾನ್ನಿ ಸಭಾತ್ಯಾಗ ಕೇಲಾ. ಪರ್ಯಾವರಣ ಸಂರಕ್ಷಣ ನಿಯಮಾಂಚ ಉಲ್ಲಂಘನ ಕರಣಾರ್ಯಾ ಪ್ರಕಲ್ಪಾನ್ನಾ ಪೂರ್ವಲಕ್ಷಿ ಪ್ರಭಾವನ ಮಂಜೂರಿ ದೇಣ್ಯಾಸಂದರ್ಭಾತ್ಲ್ಯಾ ಯಾಚಿಕಾಂವರ ನವ್ಯಾನ ಸುನಾವಣಿ ಕರಣ್ಯಾಸಾಠಿ ವೇಗಳ ಪೀಠ ಸ್ಥಾಪನ ಕರಾವಂ ಅಶೀ ಮಾಗಣಿ ಕರಣಾರಿ ಯಾಚಿಕಾ ಆಜ ಸರ್ವೋಚ್ಚ ನ್ಯಾಯಾಲಯಾತ್ ದಾಖಲ ಕರಣ್ಯಾತ್ ಆಲಿ. ಗೆಲ್ಯಾ 18 ನೊವೆಂಬರ್ ರೋಜಿ ತತ್ಕಾಲೀನ ಸರನ್ಯಾಯಾಧೀಶ ನ್ಯಾಯಮೂರ್ತಿ ಭೂಷಣ್ ಗವಯ್ ಯಾಂಚ್ಯಾ ಅಧ್ಯಕ್ಷತೆಖಾಲ್ಚ್ಯಾ ಪೀಠಾನ 2-1 ಅಶಾ ಬಹುಮತಾನ ಅಶೀ ಮಂಜೂರಿ ದೇಣ್ಯಾಚಾ ಮಾರ್ಗ ಮೋಕಳಾ ಕೇಲಾ ಹೋತಾ. ಮಾತ್ರ ಆತಾ ನವ್ಯಾನ ಯಾ ಪ್ರಕರಣಿ ಪೀಠಾಚ್ಯಾ ಸ್ಥಾಪನೆಚಿ ಮಾಗಣಿ ಕರಣ್ಯಾತ್ ಆಲಿ. ಯಾ ಮಾಗಣಿ ಸಂದರ್ಭಾತ್ ವಿಚಾರ ಕರುನ್ ನಿರ್ಣಯ ದೇಣ್ಯಾತ್ ಯೀಲ್ ಅಸಂ ಸರ್ವೋಚ್ಚ ನ್ಯಾಯಾಲಯಾನ ಮ್ಹಂಟಲ ಆಹೆ. ಆಪ್ ಆಧಾರಿತ ವಾಹನ ಸೇವಾ ದೇಣಾರಿ ಸುವಿಧಾ ಭಾರತ್ ಟ್ಯಾಕ್ಸಿಚ ಉದ್ಘಾಟನ್ ಕೇಂದ್ರೀಯ ಸಹಕಾರ ಮಂತ್ರಿ ಅಮಿತ್ ಶಾಹ ಯಾಂಚ್ಯಾ ಹಸ್ತೆ ಆಜ್ ನವೀ ದಿಲ್ಲೀತ್ ಹೋಣಾರ ಆಹೆ. ಹಾ ಭಾರತಾಚಾ ಪಹಿಲಾ ಸಹಕಾರಿ ಆಧಾರಿತ ರೈಡ್ ಹೇಲಿಂಗ್ ಪ್ಲಾಟ್ಫಾರ್ಮ್ ಆಹೆ ಅಶೀ ಮಾಹಿತಿ ಸಹಕಾರ ಮಂತ್ರಾಲಯಾನ ಕಾಲ ದಿಲಿ. ಭಾರತ್ ಟ್ಯಾಕ್ಸಿಚಿ ಸಂಕಲ್ಪನಾ ದಳವಣ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಏಕ ಪರಿವರ್ತನಕಾರಿ ಉಪಕ್ರಮ ಠರೇಲ್. ಸೇವಾ ದೇಣಾರ್ಯಾ ಚಾಲಕಾಲಾ ಸಾರ್ಥಿ ಯಾ ನಾವಾನ ಸಂಬೋಧಲ ಜಾಯಿಲ್ ಆಣಿ ಸಾರ್ಥಿ ಹಾಚ ಮಾಲಕ ಯಾ ಸಂಕಲ್ಪನೆವರ ಆಧಾರಿತ ಪರಿಚಾಲನ ಆಣಿ ಮೂಲ್ಯ ನಿರ್ಮಿತಿಚ್ಯಾ ಕೇಂದ್ರಸ್ಥಾನಿ ಅಸೇಲ್. ಯಾದ್ವಾರೆ ಬಾಯಿಕ್ ದೀದಿ ಸಾರ್ಖೆ ಉಪಕ್ರಮ ರಾಬವಲೆ ಜಾತ ಅಸೂನ್ ಆತ್ತಾಪರ್ಯಂತ 150 ಅಧಿಕ ಮಹಿಳಾ ಚಾಲಕ ಭಾರತ್ ಟ್ಯಾಕ್ಸಿಮಧ್ಯೆ ಸಹಭಾಗಿ ಝಾಲೆ ಆಹೆತ್. ಕೇಂದ್ರೀಯ ಗೃಹಮಂತ್ರಿ ಅಮಿತ್ ಶಾಹ ಆಜಪಾಸೂನ್ ಜಮ್ಮು ಆಣಿ ಕಾಶ್ಮೀರಚ್ಯಾ 3 ದಿವಸಾಂಚ್ಯಾ ದೌರ್ಯಾವರ ಆಹೆತ್. ಯಾ ದೌರ್ಯಾತ್ ತೆ ಸುರಕ್ಷಾ ವ್ಯವಸ್ಥೆಶಿ ಸಂಬಂಧಿತ ಯಂತ್ರಣಾಂಬರೋಬರ ಆಢಾವಾ ಘೇತಿಲ್, ವಿಕಾಸ ಪ್ರಕಲ್ಪಾಂಚ ಮೂಲ್ಯಾಂಕನ ಕರ್ತಿಲ್ ಆಣಿ ವಿವಿಧ ಸ್ತರಾವರಚ್ಯಾ ನೇತ್ಯಾಂಶಿ ಸಂವಾದ ಸಾಧತಿಲ್. ಉದ್ಯಾ ಸಕಾಳಿ ಕಠುವಾ ಜಿಲ್ಹ್ಯಾತ್ ಹಿರಾನಗರ ಪರಿಸರಾತ್ ಆಂತರರಾಷ್ಟ್ರೀಯ ಸೀಮೆಲಾಹಿ ತೆ ಭೇಟ ದೇತಿಲ್ ಆಣಿ ಸೀಮೆ ಪಲಿಕಡೂನ್ ಹೋಣಾರಿ ಘುಸ್ಖೋರಿ ರೋಖಣ್ಯಾಸಾಠಿ ಸೀಮಾ ಸುರಕ್ಷಾ ದಲಾಕಡೂನ್ ಬಸವಣ್ಯಾತ್ ಆಲೆಲ್ಯಾ ನವೀನ ಉಪಕರಣಾಂಚಿ ಪಾಹಣಿ ಕರ್ತಿಲ್. ಛತ್ತೀಸ್ಗಢಮಧ್ಯಾ ಬಿಜಾಪುರ ಜಿಲ್ಹ್ಯಾತ್ ಆಜ ಸಕಾಳಿ ಸುರಕ್ಷಾ ದಲಾಂಬರೋಬರಚ್ಯಾ ಚಕಮಕಿತ್ ಏಕ ನಕ್ಷಲಿ ಅತಿರೇಕಿ ಠಾರ ಝಾಲ್ಯಾಚಿ ಮಾಹಿತಿ ಪೊಲೀಸಾಂನಿ ದಿಲಿ ಆಹೆ. ಪೊಲೀಸಾಂನಾ ಯಾ ನಕ್ಷಲವಾದ್ಯಾಚಾ ಮೃತದೇಹ ಸಾಪಡ್ಲಾ ಅಸೂನ್ ತ್ಯಾಚ್ಯಾಜವಳೂನ್ AK-47 ರೈಫಲ್ ಜಪ್ತ ಕರಣ್ಯಾತ್ ಆಲಿ ಆಹೆ. ಯಾ ಭಾಗಾತ್ ಸಶಸ್ತ್ರ ನಕ್ಷಲವಾದಿ ವಾವರತ್ ಅಸಲ್ಯಾಚಿ ಖಬರ್ ಮಿಳಾಲ್ಯಾವರೂನ್ ಸುರಕ್ಷಾ ದಲಾಂಚ್ಯಾ ಸಂಯುಕ್ತ ಪಥಕಾನಹೀ ಶೋಧ ಮೊಹಿಮ ಸುರು ಕೇಲಿ ಆಹೆ. ಕೇಂದ್ರೀಯ ಆರೋಗ್ಯ ರಾಜ್ಯಮಂತ್ರಿ ಅನುಪ್ರಿಯಾ ಪಟೇಲ್ ಏತ್ಯಾ ಬುಧವಾರಿ ದುಬೈಮಧ್ಯೆ ಆಯೋಜಿತ ಜಾಗತಿಕ ಶಾಸನ ಶಿಖರ ಪರಿಷದೆ ಸಹಭಾಗಿ ಹೋಣಾರ ಆಹೆತ್. ತ್ಯಾ ಧೋರಣ ತೆ ಅಂಮಲ್ಬಜಾವಣಿ ಭವಿಷ್ಯಾತ್ಲ್ಯಾ ಸಮಾವೇಶಕ ಉಪಚಾರ ಪದ್ಧತಿತ್ ಗುಂತವಣೂಕ ಯಾ ಸತ್ರಾತ್ ಮಾರ್ಗದರ್ಶನ ಕರಣಾರ ಆಹೆತ್. या परिषदेच्या माध्यमातून भारताला आपला समावेशक उपचार पद्धतीबाबतचा दृष्टिकोन जगासमोर मांडण्याची संधी मिळणार आहे, असं पटेल यांनी प्रसारभारतीला दिलेल्या विशेष मुलाखतीत सांगितलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्रातल्या 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा प्रचार आज संपत आहे. येत्या शनिवारी 7 तारखेला मतदान होणार असून 9 तारखेला मतमोजणी होईल. या निवडणुकांसाठी मतदारांना आपलं नाव आणि मतदान केंद्र सहज शोधता यावं यासाठी राज्य निवडणूक आयोगानं मताधिकार हे मोबाईल ऍप उपलब्ध करून दिलं आहे. चर्म निर्यात परिषदेनं भारत अमेरिका व्यापार कराराचं स्वागत केलं असून चर्मोद्योग क्षेत्रालाही या कराराचा फायदा होईल असं म्हटलं आहे. चर्मोद्योगाला पुनरुज्जीवन मिळायला या करारामुळे मदत होईल असं परिषदेचे भारतातले अध्यक्ष असद इराकी म्हणाले. जम्मू काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यात सुरक्षा दलांच्या कारवाईत एक दहशतवादी मारला गेला. या भागात संशयित दहशतवादी लपले असल्याची खबर मिळाल्यानंतर शोध मोहीम सुरू होती. त्यावेळी दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केल्यानंतर सुरक्षा दलांनी दिलेल्या प्रत्युत्तरात एक दहशतवादी मारला गेला. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर मुंबईकडे जाणारी वाहतूक तब्बल 33 तासानंतर पुन्हा सुरळीत सुरू झाली आहे. खंडाळा घाटात मंगळवारी मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर आडोशी बोगद्याजवळ ज्वलनशील वायू घेऊन जाणारा एक टँकर पलटल्यानं वाहतूक खोळंबली होती. यामुळे रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. वाहनात अडकलेले प्रवासी महिला आणि लहान मुले यांची गैरसोय झाली. यावेळी दूध आणि भाजीपाल्याची वाहतूक करणारे ट्रक देखील अडकून पडल्यानं जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यावर परिणाम झाला. अपघातग्रस्त टँकरमधला वायू आणि टँकर महामार्गावरून हटवल्यानंतर वाहतूक सुरू झाली. क्रिकेटमध्ये 19 वर्षाखालच्या युवकांच्या विश्वचषक स्पर्धेत काल हरारे इथं झालेल्या उपांत्य सामन्यात अफगाणिस्तानवर 7 गडी राखून मात करत भारतानं अंतिम फेरी गाठली. अफगाणिस्ताननं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला आणि शतकवीर फैजल शिनोजादाच्या 110 आणि उजरुल्ला नैजलच्या 101 धावांच्या जोरावर निर्धारित 50 षटकात 4 गडी गमावून 310 धावा केल्या. भारतानं 3 गड्यांच्या मोबदल्यात सामन्यातले 53 चेंडू बाकी असताना ही धावसंख्या पार केली. आरोन जॉर्जनं 115 धावा केल्या. तो सामन्यातला सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला. वैभव सूर्यवंशीनं 33 चेंडूत 68, कर्णधार आयुष म्हात्रेनं 62, तर विहार मल्होत्रानं नाबाद 38 धावांचं योगदान दिलं. विजेतेपदासाठी भारताची लढत उद्या इंग्लंडबरोबर होईल. ओदिशामधल्या बिरसा मुंडा आंतरराष्ट्रीय हॉकी स्टेडियममध्ये 10 ते 15 फेब्रुवारी दरम्यान होणार असलेल्या FIH प्रो लीग स्पर्धेसाठी हॉकी इंडिया संघटनेनं 24 खेळाडूंच्या पुरुष संघाची निवड केली आहे. या संघात नव्या दमाच्या उमद्या खेळाडूंसह अनुभवी खेळाडूंचाही समावेश आहे. महिला क्रिकेटमध्ये प्रीमियर लीगचा अंतिम सामन्यात आज गतविजेते दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांची लढत होणार आहे. बडोदा इथं 7:30 सामना सुरू होईल. यंदाच्या महिला प्रीमियर लीगकरता भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं सुमारे 10 कोटी रुपयांची बक्षिसं घोषित केली आहेत. गोवा पुस्तक महोत्सवाला काल पणजीमध्ये सुरुवात झाली. साहित्य आणि संस्कृती यांचा अनोखा संगम असलेल्या या महोत्सवाचं उद्घाटन गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते झालं. 5 दिवस चालणाऱ्या या महोत्सवात 200 अधिक प्रकाशक इंग्रजी, कोकणी, मराठी आणि हिंदी भाषेतली पुस्तकं घेऊन दाखल झाले आहेत. देशभरात विविध ठिकाणी झालेल्या अपघातात कालपासून 6 जणांचा मृत्यू झाला तर किमान 14 जण जखमी झाल्याचं वृत्त आहे. कर्नाटकच्या गदग जिल्ह्यात रोण तालुक्यात आज पहाटे झालेल्या रस्ते अपघातात 3 महिलांचा मृत्यू झाला तर 14 अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. मजुरांना घेऊन जाणाऱ्या 4-चाकी वाहनांची आणि 1 ट्रकची धडक झाल्यानं हा अपघात घडला. उत्तर प्रदेशातल्या नोएडा जिल्ह्यात विविध ठिकाणी झालेल्या रस्ते अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला. आकाशवाणीच्या माजी वृत्तनिवेदक आणि भाषांतरकार रवींद्र सबरवाल यांचं आज नवी दिल्ली इथं प्रदीर्घ आजारानंतर निधन झालं. 1985 ते 2012 या काळात त्या आकाशवाणीच्या वृत्तसेवा विभागात कार्यरत होत्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरचा आभार प्रस्ताव आज लोकसभेत आवाजी मतदानानं मंजूर. आभार प्रस्तावावरच्या चर्चेला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज राज्यसभेत उत्तर देणार. ॲप आधारित वाहन सेवा देणारी सुविधा भारत टॅक्सीचं उद्घाटन केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते. महाराष्ट्रात जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठीचा प्रचाराचा आज शेवटचा दिवस आणि 19 वर्षांखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेमध्ये भारताचा अंतिम फेरीत प्रवेश. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.